अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराय सज्जनांचा विसाविया मजला परते लोटू नको। देवा हा दासजणू नको परक्यांचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा। माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे। ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे। तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित। तू आणिल्या मनात अवघेच काही घडू न येत, रंकाचाही राव होत तुझा लाभता वशीला। असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सजनासी आत्माराम भिकाजीचा। हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याचा विभूद हो। कायस्थ प्रभु याची जात हा संताचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे। त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना। उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासी ते दवा। करवती काठी उमरेडचा धोतर जोडाने सविलसाचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे। कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी शंभर रुपये त्याने ठेविले। धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची। प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती। इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्याची मनीषा पुरली, सदनी पाऊल लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर। ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवगे कळते अंतर्ज्ञाने करून। गणेश श्री कृष्ण खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे दीर्ग रुपयाचे पडती की। दादा साहेब या प्रत म्हणत होते वर्राडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी। त्याने विनंती करिता करी महाराज गेले त्याच्या घरी, तेथे ही झाली याच परी समर्थांची पूजा हो। गणेश अप्पा म्हणून होता लिंगायतवाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे। ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून। आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सजन भाविकांचा देव असे। गणेश आप्पा म्हणे तिला, वेळ लागले आहे तुला, हा सजनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर। पाखा पडड्या लागुनी हा साधू न्यावया सजनी, श्रम पडले ते आण ध्यानी उगाहट धरू नको। चंद्राबाई म्हणे नाथा, हेन पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सजनी साधू येतील हो। तुम्ही करा हो त्यांना नुसती सजनी येण्यास विनंती, गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष। परी आप्पा बोले ना, छाती त्याची होईना, बोलवायासी निज सदना श्री गजानन साधू ते। महाराज वदले अखेर, गणेश आप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला। तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरता कवणाची। ऐसे महाराज बोलता गणेश अप्पाची चित्ता, हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे। समर्थासने ऊन सदनी पूजा केली उभयतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तत्काळ। असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे। तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा तारमास्तर असे की। तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटण्या आपल्या मामाला बाळा भाऊ नाम ज्याचे। त्या बाळा भाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये। प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त, केला आज पर्यंत तोच आता पुरे झाला। काही असो आजपासून मी ना सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे। म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला, होता बोध हो राहिला दुसरे काही कारण। असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी, मळ्यासीन जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या। त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्य पुरुष येऊन बैसला ते ठाया। बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडले हे समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करुण दंडवत अधोवदन बैसला। डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे। तै महाराज वदले पाटलाला ऐसा कारे रडशी भला, शोक कोणता झुला झाला ते वेगे सांग मज। पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याचा अवेर का हो आज केला तहा। ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता मी ले करू आपुले असे। ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची, एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका। मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी, ते खाली करीतो सत्वरी तुम्हा साठी दयाळा। काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते। तेही तेथे धावून आले महाराजा विनवू लागले, निज सदना याया भले हरी आणि नारायण। महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी, येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव। ते पुढे येईल कळोन आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका। जितके जगी जमेदार तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई। जा बंकट लालासी पाहून आणा वेगेसी, मी सोडिता तद्गृहासी तो नाही रागावला। ती काहे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर, आहे तीन ढळणार कोणत्याही कारणांनी। बंकटलाल ही आला तेथ घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका। माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना। सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते। सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची। समेट अवघ्यांचा होनी मठ बांधला त्या ठिकाणी, परशुराम सावजीनी मेहनत घेतली विशेष। समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार, भास्कर बाळा भाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा। रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले। वृत्ती बाळा भाऊची अतिविरक्त झाली साची, परवान त्याने नौकरीची केली यत्किंचित आपुल्या। पत्रे येती वरच्यावरी बाळा भाऊस येण्या घरी, परी परिणाम अंतरी काहे सचाचा होईना। भास्कर म्हणे गुरु राया हा सोकला पेड़े खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्या पासून कोणीकडे। तुम्ही द्यावाया ते मार म्हणजे चहा जवळ करील घर। रत्न चौदावे पाहिले बिगर हा येथून हलणे नसे। लकडी वाचून माकड पहान होई कधी धड। मोठ मोठाले ते पहाड भिऊ लागती वज्राला। एकदा बळेच घालवून दिले बाळा भाऊ कारण। परी तो आला परतून राजीनामा देऊनिया। बाळा भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी। कारे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर। ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर। त्यास जरी दिला मार तरी तो येत पुनः। तैसी लोचता तुझी कृती तंतोतंत निश्चिती। झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे। हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाणण। त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे। एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती। ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले। मारता मारता मोडली बुध होती छत्री भली। मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची। तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले। काही काही पळून गेले सोडून त्या मठाला। परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला। कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने। भास्करही झाला चिंता तूर बाळा भाऊचा पाहून मार। परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना। तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी। मग तो कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला। जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार। तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा। मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला। कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस। बंकटलाल कृष्णाजी धावोनी आले मठा माजी। समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना। बंकटलाल म्हणे भीत भीत समर्थ हा आपला भक्त। पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे। ऐसे एकता भाषण समर्थ वदले हासून। हे असंबद्ध भाषण का करीता कळेना। मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले। निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी। महाराज म्हणाले बाळासी उठ वस्सा वेगेसी। या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखिव। ऐसी आज्ञा होता भला बाळा भाऊ उठून बसला। लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून। तोवळाचे नाव नाही कोठेही न लागले काही। तो पहिल्या परीस होता पाही निमग्न आपल्या आनंदात। त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला, मग तोही न पुन्हा भूलला विडेवाकडे बाळासी। सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समस्ताचे तो प्रकार पाहून। शुकलाल नामे आगरवाला होता बाळा पुराला, श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वाळ होती। तिने गावात फिरावे मुला माणसा तुडवावे, सशक्तांशी हुंदडावे शिंगानी की आपुल्या। वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याच्या टोपल्यात तोंड आपुले खुपसावे। वाटेल ती तुके यथेच्छ खावे राहिलेले नसावे, तेल तुपाचे लवंडावे पिंप अंगाच्या धक्क्याने। घरी बांधून ठेविता चर्राटे तोडी हा हा म्हणता, साखळीशी आणली लघुता बांधता त्या गायीने। ती गाय नोहे वाघीण बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून त्रास शोषिता तियेचा। गाभण मुळीच होईना कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोठेही। लोक म्हणते सुकलाला देया खाटकास गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून। सुकलाल म्हणे लोकांशी तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांशी करून या विभूध हो। एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी वरून बंदुकीला टपून बैसला होता हो। ते कसे काय कोण जाणे कळले जाई कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडिला उताण। मी परगावाने येऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून त्याला सांगा काय करू। ऐसे एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला। तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला म्हणजे अवधे संपले। साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे। ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे। एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला, हरळ कुंद्याचा ढीग केला सरकी ठेवली शेजारी। ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरिली दहावी सजणांनी। साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भीतरी गजाननासी द्यावया। जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडलासे त्या गाईच्या पालट। समर्था पुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा। महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गाई स ऐशा यातना देणे काही बरे नव्हे। चारही पाय बांधलेत गळा साखळ दंड लाविलेत, शिंगाची ही तीच गत केली चराटे काचाच्या। ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे। अरे खुळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला। तिला आत्ताच करा मुक्त तीन हुंडाडी कोणा पत, परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना। जो तो पाहून मागे सरे तेथ समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे बंधने तोडिली धेनूची। बंधने अवघे तुटता भली गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकती झाली समर्था वंदन करावया। खाली घालून या मान प्रदक्षिणाच्या केल्या तीन, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने। ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना। समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणान द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको। ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा। बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये। त्या दिवसापासून ठावेन तिला चराट जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले। अजून त्या शेगावाती तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडोन। असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा, विप्रवाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे। त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत, परिण आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला। त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्परगती आला शेगावा कारणे। रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाणा आणिले त्या मठात। करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्था पुढे पसरिला। आणि म्हणाली दयाघना, मी आपले धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण। अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती। त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या। जा देहा पतीस खाया व्याधी त्याची बरी भाया, तू शोभसी त्या सजाया पतिभक्ती परायण। या पुढील काही वदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई आतान बसाये ठाई आपल्या पतीस लवलाहे घेऊन जा कारण जाते प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला इति झाली कारण जाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निज गृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्याधरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तही हाय हाय आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले शुश्रुतांनीही वर्णिले निघंटाने कथन केले शारंगर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आप्त अवघे घावरले जेते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराजा माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच साठी चला कारण जास ज्ञान जेठी मला न करा हिंपुटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारण जाला तेव्हा होते संगतीला शंकर भाव पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदिली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्या प्रत ऐशारती बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे येदवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परी समर्थे आग्रह धरिला खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला, महाराज यावे वाटील ते घेऊन जावे. ऐसे बोलिला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा. भेदाचे दांभिकपण समर्था आले कळो न, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनाशी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वाधान दौलतीची, गरज समर्था नव्हती साची ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठोन. जाता जाता बोलले माझे माझे मनसे भले, भोग आता त्याची पळे माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्याया परी तेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात, अवघी लक्ष्मी झाली हस्त त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित, याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणिले. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुनी भुषवावे का कथिलाने. स्वस्ति श्रीदास गण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोऽध्यायः. ओ